नमस्कार, मी सुधीर बाळकृष्ण महाजनी. तर रघुवंशाच्या मागच्या कथेमध्ये आपण असं पाहिलं की दिलीपनी रघुला राज्याभिषेक केला आणि त्याला अयोध्येचा राजा बनवलं. हा रघु अतिशय पराक्रमी होता. मागच्या कथेमध्येच आपण असं पाहिलं की त्यांनी प्रत्यक्ष इंद्राशी युद्ध केलं होतं. तसाच तो दानशूर पण होता. त्यांनी विश्वजीत नावाचा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये आपलं सर्व धन आपल्या प्रजेमध्ये वाटून टाकलं. त्यामुळे तो अतिशय निर्धन अशा अवस्थेमध्ये होता. आणि त्याच वेळेला नेमका त्याच्याकडे वरतंतू ऋषींचा शिष्य कौत्स आला. कौत्स आल्याची वर्दी सेवकांनी रघुराजाला दिली आणि तो हातामध्ये मृत्तिका पात्र घेऊन त्याच्यामध्ये पूजेचं साहित्य घेऊन तो कौत्साची पाद्य पूजा करण्यासाठी म्हणून पुढे आला. कौत्साला त्यांनी बसायला आसन दिलं, त्याची पाद्यपूजा केली आणि त्याला सर्व कुशल विचारलं. त्यांनी विचारलं की हे कौत्सा, तुझे गुरु वरतंतू खुशाल आहेत ना? त्यांचं तप व्यवस्थित चालू आहे ना? त्याच्यामध्ये इंद्र कुठलंही विघ्न आणत नाही ना? तुझ्या आश्रमामध्ये जे पुत्रवत असे वाढवलेले जे वृक्ष आहेत ते वृक्ष वादळापासून सुरक्षित आहेत ना? आश्रमातली सर्व जलाशय शुद्ध पाण्याने भरलेली आहेत ना? धान्याला जे धान्य आश्रमामध्ये पिकवलं जातं केवळ अतिथींच्या सेवेसाठी, त्या धान्याला वन्यपशूंपासून कुठलाही त्रास नाही ना? असं सर्व कुशल राजाने विचारलं आणि शेवटी त्याला विचारलं की तुझं माझ्याकडे येण्याचं प्रयोजन काय? तेव्हा कौत्स असं म्हणाला की हे राजन, तू जे माझं आदरातिथ्य केलंस आणि माझी चौकशी केलीस ते तुझ्या कुलाला अनुसरूनच आहे. पण तुझ्यासारखा राजा राज्य करीत असताना पृथ्वीवर सगळीकडे कुशलच असणार. आकाशामध्ये सूर्य तळपत असतो तेव्हा कुठे अंधार असतो का? परंतु एक गोष्ट खरी की जसा चंद्राचं ज्यावेळेला अमृत देव पीत असतात आणि चंद्राचा क्षय होत असतो तो चंद्र जास्त सुत्य असतो, वृद्धिमान चंद्रापेक्षा तो जास्ती सुत्य असतो, त्याप्रमाणे तुझी पण ही अवस्था सुत्य आहे. कारण तू आपलं सर्व धन प्रजेमध्ये वाटून टाकलेलं आहेस. तुझ्या हातातलं हे मृत्तिकेचं भांडच मला सांगतं आहे की तुझ्याकडे आता कुठलंही धन शिल्लक नाही आणि त्यामुळे मला जे माझ्या गुरूंसाठी जे धन द्यायचं आहे त्याच्यासाठी मी अन्यत्र कुठेतरी जाईन. तुझं कल्याण असो, तू खुशालस, असं म्हणून तो जायला निघाला. परंतु रघुनी त्याला अडवलं आणि तो म्हणाला की तुझ्या गुरूंना तुला काय द्यायचं आहे ते तरी मला सांग, कारण माझ्याकडे कुठलाही याचक आला आणि तो विनमुख परत गेला, रिक्त हस्ताने परत गेला, असा लोकापवाद मला नको आहे. म्हणून तू सांग की तुला गुरूंना काय द्यायचं आहे. तेव्हा तो कौत्स म्हणाला की माझा विद्याभ्यास पूर्ण झाला. त्यावेळेला गुरूंनी मला सांगितलं की आता तुझा विद्याभ्यास पूर्ण झाला आहे, तू आता इथून जाऊ शकतोस, तुझं पुढचं जीवन तू घालवू शकतोस, असं ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना विचारलं की मला तुमची गुरुदक्षिणा सांगा, मी किती काय गुरुदक्षिणा देऊ. तेव्हा वरतंतू मला म्हणाले की अरे, तू इतके वर्ष माझ्याकडे होतास आणि माझी तू सेवा केलीस, न चुकता माझी इतके वर्ष सेवा केलीस, तीच माझी गुरुदक्षिणा, त्यामुळे मला आता वेगळी गुरुदक्षिणा नको. परंतु मी आग्रह धरला की नाही, तुम्ही मला सांगाच की किती गुरुदक्षिणा द्यायची, काय द्यायची. तेव्हा मात्र ते संतप्त झाले आणि त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, तुला गुरुदक्षिणाच द्यायची आहे ना, मग जितक्या विद्या तू शिकलायस तितके कोटी सुवर्णमुद्रा मला तू आणून दे. म्हणजे मी 14 विद्या गुरूंपासून घेतल्या, आता मला गुरुदक्षिणा म्हणून 14 कोटी सुवर्णमोहरा त्यांना द्यायच्या आहेत. तेव्हा म्हणून मी तुमच्याकडे आलो होतो, दुसरीकडे कुठेही न जाता तुमच्याकडे आलो, परंतु मला तुमची स्थिती दिसली आणि मला मी तुम्हाला याचा आग्रह धरू शकत नाही, तुमचं कल्याण असो मी जातो. परंतु रघुनी त्याला सांगितलं की नाही, तू 2-3 दिवस माझ्याकडे थांब, मी बघतो काय करायचं ते आणि मग तुझी याचना निश्चित पूर्ण होईल, असं म्हणून त्यांनी त्या कौत्साला सांगितलं आणि आपल्या सेवकांना सांगितलं की याची उत्तम व्यवस्था करा राहण्याची. आणि मग त्यांनी असं ठरवलं की आपण आता पृथ्वीवरचं सगळं धन आपल्याला जे घेण्यासारखं आहे ते पृथ्वीवर शिल्लक नाही, आपल्याला आता स्वर्गावरच आक्रमण करायला पाहिजे, कुबेरावर आक्रमण करायला पाहिजे असं म्हणून त्यांनी आपला रथ शस्त्रसज्ज केला आणि त्या रथातच तो निद्राधीन झाला. पण तेवढ्यामध्ये असं झालं की कुबेराला हे समजलं की आता रघु आपल्यावर आक्रमण करणार आणि त्याला त्याचा परिणाम माहिती होता की आपलाच पराभव होणार आणि एका चांगल्या कामासाठी रघुला धन पाहिजे म्हणून त्यांनी त्याचा संबंधकोश सुवर्ण मोहरांनी रात्रीत भरून टाकला. आणि सकाळी ज्या वेळेला सेवकांनी रघुला सांगितलं की आपला खजिना पूर्णपणे सुवर्ण मोहरांनी भरून गेला आहे, तेव्हा मग त्यानंतर रघुनी कौत्साला बोलावलं आणि त्याला सांगितलं की तुला ह्या सर्व सुवर्ण मोहरा तुझ्याच आहेत, कारण तुझ्याचसाठी मी हे धन स्वर्गातून आणलेलं आहे. तेव्हा मग कौत्स म्हणाला की तू राजन, तू खरोखर धन्य आहेस, पण मला मात्र फक्त माझ्या गुरुला द्यायचं आहे तेवढ्या 14 कोटी सुवर्ण मोहरा पाहिजेत. त्यामुळे त्यावेळेला दोघं जण ते अभिनंदनासाठी पात्र ठरले, म्हणजे मागितल्यापेक्षा जास्त देणारा, कितीतरी जास्त देणारा रघु आणि जेवढं पाहिजे तेवढंच घेणारा कौत्स, हे दोघंही त्यावेळेला लोकांच्या स्तुतीला पात्र ठरले. आणि मग कौत्साला ते सर्व त्यांनी त्याला म्हणजे धन द्यायचं होतं ते देऊन कौत्साचा निरोप रघुनी घेतला. त्यावेळेला कौत्सानी त्याला असा आशीर्वाद दिला की ज्याप्रमाणे तू तुझ्या पित्याला लाभलास त्याचप्रमाणे तुलाही तुला अनुरूप पुत्र तुला प्राप्त हो, असा त्याने आशीर्वाद दिला. आणि मग तो कौत्स आपल्या ठिकाणी जायला निघाला. आणि कालांतरांनी रघुराजाची पत्नी प्रसूत झाली आणि ब्राह्ममुहूर्तावर तिनं एका पुत्राला जन्म दिला. त्या पुत्राचं नाव तो ब्राह्ममुहूर्तावर झाला म्हणून त्याचं नाव अजय असं ठेवलं. अशी ही रघुची कथा आहे. नमस्कार, धन्यवाद.